आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवनात परिसरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबईत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. चैत्यभूमी परिसरात दर्शनासाठी अनुयायांच्या रांगा लागल्या आहेत. महानगरपालिकेने चैत्यभूमी इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात दीक्षाभूमी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुलेखा कुंभारे होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दीक्षाभूमीला भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. बाबासाहेबांनी कायमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार केला. ते समाज सुधारणेचे अग्रणी होते, अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बाबासाहेबांनी समाजानं दूर सारलेल्या घटकांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्यात स्वाभिमान जागृत केला, असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्यात सर्वत्र आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे. विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयं, विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. नाशिक इथं रात्री 12 वाजता शालिमार आणि नाशिक रोड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सीबीएस इथं लंडन हाऊसची प्रतिकृती साकारली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही आंबेडकर जयंती साजरी झाली. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलातर्फे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. सोलापूर शहरातल्या आंबेडकर चौकात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. अकोल्यात अशोक वाटिका इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्रकाश आंबेडकर यांनी पुष्पहार वाहून अभिवादन केलं. परभणी, धाराशिव, रत्नागिरी इथं त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून सबका साथ सबका विकास या तत्वावर विविध योजनांची आश्वासनं देणारा भाजपचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जाहीरनाम्याचं लोकार्पण केलं. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. गरीबांना शिधापत्रिकेवर मोफत अन्नधान्य देण्याची योजना पुढील 5 वर्ष चालू ठेवण्याचा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरं बांधण्याचा, तसंच 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आयुष्मान भारत योजना पोहोचवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. एक देश एक निवडणूक, एक सामायिक मतदारसंघ आणि पेपरफुटी विरोधी कायदा करण्याचं आश्वासन भाजपनं या संकल्पपत्रात दिलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज जाहीर केलेला जाहीरनामा म्हणजे खोट्या आश्वासनांचं गाठोडं असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना भाजपच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया दिली. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 3 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या आणि परवा म्हणजे 15 आणि 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 ऐवजी संध्याकाळी 4 वाजता प्रसारित केलं जाणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.